यिर्मयाह अध्याय 28. मग त्याच वर्षी असे झाले की यहुदाचा राजा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चौथ्या वर्षाच्या व पाचव्या महिन्यात अजूरचा मुलगा हनन्या संदिष्ट जो गिबोनाकडचा होता परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी याजक व सर्व लोकासमोर माझ्याशी बोलला. तो म्हणाला, सैनदेश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, बाबेलच्या राजाने लादलेले जोखड मी मोडले आहे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील सर्व वस्तू घेऊन बाबेलास नेली, ती मी 2 वर्षाच्या आत परत या स्थानात आणीन. यहुदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा एकन्यावा बाबेलास कैद करून नेलेले यहुदाचे जे सर्व लोक यास मी परत या ठिकाणी आणीन, असे परमेश्वर म्हणतो. कारण मी बाबेलच्या राजाचे जोखड मोडीन. जे याजक हनन्या संदिष्टासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मयाह संदिष्ट बोलला. यिर्मयाह संदिष्ट म्हणाला, आमेन, परमेश्वर असे करो. परमेश्वराच्या मंदिरातील नेलेल्या वस्तू आणि बंदिवासातील सर्व बाबेलाहून परत या स्थानात आणण्यासाठी परमेश्वराने दिलेली ही सर्व वचने जी भविष्य म्हणून तू सांगितली आहेत ती खरी होत. जरी हे जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी बोललो ते आता एक माझ्यापूर्वी आणि तुझ्यापूर्वी फार पूर्वी अनेक संदिष्टे होऊन गेली. त्यांनी सुद्धा अनेक देशाविषयी व मोठ्या राजांविषयी लढाईंविषयी दुष्काळ व मरी येतील असे भाकीत केले होते. जो संदिष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदिष्टाचे वचन खरे ठरले तेव्हा तो संदिष्टा खरोखरच परमेश्वराने पाठवलेला आहे हे समजेल. परंतु हनन्या संदिष्टाने यिर्मयाह संदिष्टाच्या मानेवरून जोखड काढून व तोडून टाकले. मग हनन्या सर्व लोकांसमोर बोलला व म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, याप्रमाणेच बाबेलचा राजा नबुखदनेस्सर यांनी लादलेले जोखड 2 वर्षाच्या आत मी प्रत्येक राष्ट्रांच्या मानेवरून काढून तोडून टाकीन. मग यिर्मयाह संदिष्ट आपल्या वाटेने गेला. जेव्हा हनन्या संदिष्टाने यिर्मयाहच्या मानेवरून जोखड काढून तोडल्यानंतर यिर्मयाहकडे परमेश्वराचे वचन आले, जा व हनन्याला सांग की परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस पण त्याच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन. कारण मी सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याची सेवा सर्व राष्ट्रांनी करावी म्हणून मी त्याच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवले आहे. ते त्याची सेवा करतील. याशिवाय मी त्या शेतातील वनपशुवरही अधिकार देईन. नंतर यिर्मयाह संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला, हनन्या ऐक, परमेश्वराने तुला पाठवलेले नाही पण तू या लोकास लबाडीवर विश्वास ठेवावायस लावले. म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पहा मी तुला या जगातून उचलीन. यावर्षी तू मरशील कारण तू परमेश्वराविरुद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस. आणि त्याच वर्षाच्या 7व्या महिन्यात संदिष्ट हनन्या मेला.